नमस्कार, आपण श्री व्यंकटेश मल्टीस्टेट मधील कर्जास जामीनदार असून आपण जामीनकी घेतलेले कर्ज थकित झालेले आहे, त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर कमी होऊन भविष्यात कोणत्याही कर्जास आपण अपात्र होऊ शकता. तसंच थकित कर्ज खाते वसुलीकरिता आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. तरी कर्ज थकबाकी भरून आपले कर्ज नियमित करावे. अधिक माहितीकरिता व्यंकटेश मल्टीस्टेटच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करावा. धन्यवाद.